आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थांबाबत राज्य सरकारचं धोरण शून्य सहिष्णुता असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षासाठी 11,955 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवस राज्याच्या दौऱ्यावर. बिनचूक मतदार याद्या हा लोकशाहीचा पाया असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांचं प्रतिपादन. चालू हंगामात कापूस खरेदीला मुदतवाढ देण्याची आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी. आणि राज्यात वेगवेगळ्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू. अंमली पदार्थांबाबत सरकारचं शून्य सहिष्णुता धोरण आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. कुरिअरद्वारे अंमली पदार्थ पाठवले जात असल्याचं आढळून आलं असून अशा कुरिअरवर कारवाई केली जाईल. अंमली पदार्थ विक्रीत दोषी ठरलेल्या पोलिसांना बडतर्फ केलं जात आहे असंही त्यांनी सांगितलं.
सगळ्या कुरिअरमध्ये आपण त्या ठिकाणी आपली पथकं देखील पाठवलेली आहेत. त्यांना सेन्सिटाईजही केलंय आणि त्यांच्यावरही जबाबदारी टाकली आहे की त्यांनी जर तपासणी न करता अशा प्रकारचे कुरिअर त्या ठिकाणी डिलिव्हर केले पाठवणारा तर दोषी असेल पण कुरिअरवाल्यांनाही त्याच्यात दोषी पकडलं जाईल.
मकोका अंतर्गत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची मालमत्ता जप्त करता येते असं ते म्हणाले. नसीम खान वरुण सरदेसाई यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. डिजिटल अटक नावाची कोणतीही तरतूद कायद्यात नाही त्यामुळे असा फोन आल्यास तो खोटेपणा आहे असं समजावं असं मुख्यमंत्र्यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं. ते विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देत होते.
राज्यातल्या सगळ्या नागरिकांना सांगतो डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नाहीये. कायद्यामध्ये कोणालाही डिजिटली अरेस्ट करता येत नाही त्यामुळे आपल्याला जर कोणी डिजिटल अरेस्टचा फोन केला किंवा व्हिडिओ कॉल केला तर पहिल्या क्षणी समजून घ्या की हा फ्रॉड आहे.
अशा प्रकरणात 1930 या क्रमांकावर लगेच तक्रार करावी असं मुख्यमंत्री म्हणाले. त्याआधी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी डिजिटल अटकेबद्दल राज्य सरकार राबवत असलेल्या जनजागृतीविषयी माहिती दिली. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आणि आशुतोष काळे यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. नियमांचं वारंवार उल्लंघन करणाऱ्या राज्यातल्या ऑर्केस्ट्रा बारचे परवाने कायमचे रद्द केले जातील यासाठी सुधारणा विधेयक या अधिवेशनात किंवा पुढच्या अधिवेशनात आणलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. न्यायालयानं महिलांना बारमध्ये काम करण्याची परवानगी दिली आणि सरकारनं नियम अधिक कठोर केले तरीही पनवेलसारख्या भागात नियमभंगाच्या तक्रारी येत आहेत असं ते म्हणाले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या कामकाजासाठी तालिका अध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली. योगेश सागर, संजय केळकर, दिलीप लांडे, चंद्रकांत नवघरे, सुनील प्रभू, राजू खरे, अमित झनक आणि समाधान आवताडे हे तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहतील. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी चित्रा वाघ, कृपाल तुमाने, विक्रम काळे, राजेश राठोड, सुनील शिंदे यांची तालिका सभापती म्हणून घोषणा केली. त्यापूर्वी प्रज्ञा सातव यांचा विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली. मराठवाडा विदर्भासह कोकणाच्या अनेक भागात काल अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जातील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेत हा मुद्दा उपस्थित केला. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी वडेट्टीवार आणि मुंडे यांनी केली. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनात धरणं आंदोलन केलं. या सदस्यांनी यावेळी भाजपाच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत घोषणाबाजीही केली. मंत्रालयातल्या झिरवळ यांच्या विभागातल्या कारकुनाला लाचखोरीच्या आरोपावरून या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केल्यामुळे झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी लावून धरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत 11,955 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. महसुली तूट भरून काढण्यासाठी पुरवणी मागण्या कमी ठेवण्यात आल्या आहेत. कृषी पंप आणि यंत्रमागावरल्या अनुदानासाठी 3,112 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 803 कोटी प्रस्तावित आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यावर 9,32,00,000 रुपये कर्जाचा बोजा वाढण्याचा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर फडणवीस यांनी अर्थखातं सांभाळलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईत लोकभवन इथं हिंदुजा हॉस्पिटलनं आयोजित केलेल्या जीवरक्षण आणि तंदुरुस्त भारताची निर्मिती या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन आज राष्ट्रपतींच्या हस्ते होईल. त्यानंतर उद्या त्या शेगाव इथं केंद्रीय आयुष मंत्रालयानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. नागपूरमध्ये ब्रह्मकुमारींनी आयोजित केलेल्या एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचं सुवर्णयुग या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभालाही त्या उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर त्या झारखंडला जाणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिनचूक मतदार याद्या कोणत्याही देशाच्या लोकशाहीचा पाया असल्याचं प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे भरलेल्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या राष्ट्रीय गोलमेज परिषदेला संबोधित करत होते. देशातल्या अपात्र मतदारांना वगळून फक्त पात्र मतदारांना मतदार यादीत समाविष्ट करता यावं यासाठी मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या 12 राज्यात पुनरीक्षण सुरू असून त्यापैकी 11 राज्यांनी त्यांच्या मतदार याद्या जाहीर केल्या आहेत असं ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या 3ऱ्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 8.1% वेगानं वाढल्याचा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या आज प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालात व्यक्त केला आहे. गेल्या 31 डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत आर्थिक कामकाज लवचिक राहिल्याचं उच्च वारंवारता निर्देशांकांवरून दिसून येतल्याचं यात म्हटलं आहे. कृषी आणि बिगर कृषी या दोन्ही क्षेत्रातला ग्रामीण भागातला खप मजबूत राहिल्याचं तर शहरी भागातला खप गेल्या सणासुदीच्या हंगामापासून स्थिर गतीनं वाढत असल्याचं अहवालात नमूद केलं आहे. चालू हंगामात कापूस खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे कापूस काढणीला अनेक ठिकाणी उशीर होत असून राज्यातला कोणताही कापूस उत्पादक शेतकरी किमान आधारभूत किमतीपासून वंचित राहू नये यासाठी 27 फेब्रुवारीला संपत असलेली ही मुदत येत्या 31 मार्चपर्यंत वाढवावी असं मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. राज्यात मराठवाड्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. फळबागांनाही या अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात आज 3 ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. अहिल्यानगर इथं आज पहाटे ट्रकनं गाडीला धडक देऊन झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यात विसरवाडी गावाजवळ गाडीवरचं नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चालकाचा उपचारावेळी मृत्यू झाला. पोलिसांना अपघातग्रस्त गाडीत देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. उसानं भरलेल्या ट्रॅक्टरखाली दुचाकी आल्यानं 36 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात बीड जिल्ह्यात गोराई तहसील इथे झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांबाबत राज्य सरकारचं धोरण 0 सहिष्णुता असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षासाठी 11,955 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवस राज्याच्या दौऱ्यावर. बिनचूक मतदार याद्या हा लोकशाहीचा पाया असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांचं प्रतिपादन. चालू हंगामात कापूस खरेदीला मुदतवाढ देण्याची आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी. आणि राज्यात वेगवेगळ्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता.